सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. आणि आज आपण निखिला श्रेया सुखदा या तीनही मुलींसोबत बोलतो आहोत. निखिला श्रेया या दोघीही जणी कॉलेज करतात. सुखदा फॅमिली बिझनेस सांभाळते आहे. ह्या तिघी आणि त्यांच्या ग्रुप मधल्या जवळजवळ 8 ते 10 मुली आणि 4 ते 5 मुलं नाशिक मधला हा सगळा तरुणाईला रिप्रेझेंट करणारा मॉब स्ट्रीट डॉग साठी खूप मोठं काम करतायत ही सगळी मंडळी. हे करत असताना खरंच अशी लोक भेटणं गरजेचं असतं की जे तुम्हाला पूर्णतः मदत करतील, स्पेशली डॉक्टर्स. जसं तुम्ही सांगत होता तुम्हाला खूप चांगली लोक मिळाली, काय काय सांगाल? कोण कोण आहे ऍक्टिव्हली तुमच्या सोबत
डॉक्टरांमध्ये? तर ठाकूर डॉक्टर म्हणून आहेत, ते आम्हाला खूप जास्त मदत करतात.
ओके.
आणि त्याच्यानंतर चौधरी डॉक्टर आहेत, डॉक्टर पोपटकाळे आहेत, सोनवणे डॉक्टर आहेत, असे खूप म्हणजे खूप डॉक्टर आहेत की जे आम्हाला म्हणजे त्यांना माहितीये की आम्ही काय काम करतो, तर त्यामुळे ते आम्हाला ट्रीटमेंट मध्ये खूप हेल्प करतात.
ट्रीटमेंट मोठ्या मोठ्या ट्युमरच्या सर्जरीच्या डॉक्टरांनी केल्या आहेत. किमोथेरपी चालू आहे कुत्र्यांची आणि ते आमच्याकडनं काहीच पैसे घेत नाही. अगदी जिथे गरजेचे आहे, एक्सरे काढायचा आहे किंवा खूप मेजर काही सर्जरी आहे तर जर असं असेल तर ते चार्जेस, पण ते पण अगदी बेसिक.
ओके.
त्यांचे स्वतःचे चार्जेस ते
घेत नाही. हा, जर बाहेरचं कोणी त्यांना बोलवलं सर्जरीसाठी किंवा बाहेरचं काही काय म्हणतात एक्सपेन्सिव्ह औषध आहे जे त्यांच्याकडे अव्हेलेबल नाही, त्यांना मागवावं लागणार आहे, मग अशा फक्त गोष्टींचे ते आमच्याकडनं पैसे घेतात.
पण शेवटी काही लिमिटेशन
असतात,
हो, पण तरी ते आउट ऑफ द वे जाऊन आम्हाला खूप मदत करतात.
क्या बात आहे. आणि जर खर्च असेलच तर तुम्ही सगळेजण मिळून पैसे
करतो आणि मग करतो.
तरी किती आतापर्यंत असं विचारू नये, पण तरी किती खर्च झाला असेल?
आम्ही ऑलवेज मायनस मध्ये असतो.
निगेटिव्ह बॅलन्स.
ऍक्च्युअली खर्च म्हणजे खूप गोष्टींमध्ये जातो. फीडिंग मध्ये जातो, ट्रीटमेंट मध्ये जातो, कारण की रेग्युलर ट्रीटमेंट लागते. ट्रान्सपोर्टेशन मध्ये तर
खूपच जातो. आणि खाणं पिणं
आणि खाण्यापिण्यामध्ये सुद्धा बरेच रिस्ट्रिक्शन असतात. काही काही ट्रीटमेंटला गॅस्ट्रो वगैरे असा टाईपचा डिसीज असेल तर त्याला दूध वगैरे देऊन नाही चालत, मग त्याच्यासाठी वेगळं फूड लागतं. त्याच्यामध्ये पण आणि आमच्या ग्रुपमध्ये असे आहेत काही जण की जे आम्हाला फंडिंग पण प्रोव्हाइड
करतात,
जे ऍक्टिव्हली रेस्क्यूज मध्ये नाही आहेत.
मंथली एक फिक्स्ड अमाऊंट देतात.
बरं. क्या बात आहे. आणि ह्या गोष्टीची तर खरंच गरज असेल. कुठलंही चांगलं काम करायचं म्हटलं, काम किती चांगलं असेल तरी पैसा लागतो. डेफिनेटली.
आणि प्रत्येक जण एवढा विश्वासाने तेवढं फंड देत नाही.
आणि स्टुडंट्स आहेत त्यामुळे त्यांना अजून मी अर्निंग आहे किंवा म्हणजे मी आता कमवते आहे तर मी थोडस खर्च करू शकते, पण स्टुडंट्सवर अजून तो भार होतो.
बरोबर.
म्हणजे त्यांना त्यांचं पण खर्च आहेत, स्टुडंट लाईफ, त्यांचे कॉलेजचे वगैरे खर्च प्लस हे पण, त्यामुळे फायनान्शियली आमचं बरं थोडस प्रॉब्लेम होतो.
बरोबर. तरी तुम्ही सगळेजणी मॅनेज करता आहात, खूप मोठी गोष्ट आहे. अशी इतक्या सगळ्या अडचणी असून सुद्धा ही सगळीच्या सगळी पोरं ऍक्टिव्हली काम करतायत आणि त्यांच्या चेहऱ्यावर फक्त आणि फक्त सॅटिस्फॅक्शन दिसतंय मला. सलाम बॉस सगळ्यांना. रुद्र आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये. बजाते राहो.